चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकऱ्यांच्या प्रलंबित थकबाकीबाबत कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आदेश दिले गेले। रामविलास पासवान। कोरोना संकटाने केवळ साखर कारखाने व्यापारी इतकेच नाही तर ऊस शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढवली आहे। सरकार देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर थकबाकी भागवण्याच्या मुद्द्यावर काम करत आहे। आज केंद्रीय खाद्य मंत्री रामविलास पासवान यांनी सचिव तसेच अन्य अधिकाऱ्यांबरोबर साखर उत्पादन, ऊस थकबाकी, इथेनॉल उत्पादन आदी विषयांवर चर्चा केली। ते म्हणाले, या हंगामात 270 लाख टन साखर उत्पादनाची शक्यता आहे। आज झालेल्या बैठकीमध्ये पासवान यांनी ऊस थकबाकी बाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि प्रलंबित बाकी भागवण्याच्या दिशेने कार्यवाही करण्याचे आदेश दिले। पासवान यांनी ट्विट केले की आज सचिव तसेच अन्य अधिकाऱ्यांबरोबर साखर उत्पादन, ऊस शेतकऱ्यांची प्रलंबित थकबाकी, इथेनॉल उत्पादन सारख्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। यावर्षी 270 लाख टन साखर उत्पादनाची शक्यता आहे। सध्या देशभरातील साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मे 2020 दरम्यान 268.21 लाख टन साखर उत्पादित केली आहे। हे गेल्या वर्षी 31 मे 2019 पर्यंत उत्पादित 327.53 लाख टनापेक्षा 59.32 लाख टनाने कमी आहे। 31 मे 2019 ऊस गाळप करणाऱ्या 10 साखर कारखान्यांच्या तुलनेत यावर्षी 31 मे 2020 18 साखर कारखाने ऊस गाळप करत होते।